आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दिल्लीत पोषण सुरक्षा विषयावरील सीएसआर परिषदेचं उद्घाटन. ईपीएफओच्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत येत्या 4 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिग्ज यांचा शपथविधी. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मेर्स येत्या 12 आणि 13 जानेवारीला भारताच्या दौऱ्यावर. आणि माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं पुण्यात निधन. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात सीएसआर परिषदेचं उद्घाटन आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. पोषण सुरक्षा आणि कुपोषण निवारणामध्ये सामाजिक उत्तरदायित्व निधीची भूमिका या विषयावरील ही परिषद असून यामध्ये मुलांमधील कुपोषणाचा सामना करण्यासाठी सहयोगी नाविन्यपूर्ण आणि शाश्वत धोरणांवर विचारमंथन करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळानं या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेदरम्यान अमित शहा यांच्या हस्ते शिशू संजीवनी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असून त्याद्वारे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी केंद्रांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 3,000 मुलांना पौष्टिक आहार प्रदान करण्यात येणार आहे. अनादिकाळापासून झालेले हल्ले आणि प्रतिकूल परिस्थितीत आज डौलानं उभं राहिलेलं सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर हे देशाच्या अढळ सांस्कृतिक भावनेचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला यंदाच्या वर्षी 1,000 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं पंतप्रधानांनी लिहिलेल्या लेखामध्ये सोमनाथ मंदिर देशवासियांच्या मनात अभिमानाची भावना जागृत करतं. ते देशाचा आत्मा आहे. सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारालाही यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. हा देखील महत्वाचा टप्पा गाठल्याचं मोदी यांनी नमूद केलं आहे. सोमनाथ अशा संकटांना तोंड देत उभा आहे तेव्हा देशही त्याचं गतवैभव निश्चित मिळवू शकतो असंही त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सोमनाथला भेट देणार असून या मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवानिमित्त यंदाचं वर्ष स्वाभिमान पर्व म्हणून साजरं करण्यात येणार आहे. त्यानिमित्तानं वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. तर गुरुवारपासून 11 तारखेपर्यंत आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे. ईपीएफओच्या गेल्या 11 वर्षांपासून बदल न झालेल्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत येत्या 4 महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला दिले आहेत. न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत. संघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याचा उद्देश कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमागे आहे. मात्र वेतन मर्यादा स्थिर राहिल्यानं कामगारांचा मोठा वर्ग यामधून वगळला जात असल्याबाबत एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कालपासून फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आयोजित फ्रेंच भारतीय युवा प्रतिभा कार्यक्रमात काल त्यांनी सहभागींशी संवाद साधला. समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात जयशंकर यांनी जागतिक बदलांवर आणि त्यासंदर्भात दोन्ही देशांमधील सहकार्याच्या महत्वाविषयी यामध्ये चर्चा केली. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीचे कार्यकारी संचालक फातिह बिरोल यांची युरोप दौऱ्यात भेट घेतली. या दरम्यान जागतिक ऊर्जा स्थिती आणि भारताच्या विकास प्राधान्यक्रमांवर चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भागीदार देशांबरोबरच्या सांस्कृतिक संबंधांवरही प्रकाश टाकला आहे. पॅरिसमध्ये फ्रान्सच्या वरिष्ठ नेतृत्वाशी ते चर्चा करणार आहेत. तसं समकक्ष जीन नोएल बॅरट यांच्याशीही चर्चा करतील. या दौऱ्यात फ्रेंच राजदूतांच्या परिषदेच्या 31व्या आवृत्तीला ते संबोधित करणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर लक्झेमबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेव्हिअर बेटेल यांच्याशी आणि वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करतील. तसंच तिथल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिग्ज यांनी काल शपथ घेतली. रॉड्रिग्ज यांनी 2018 पासून मादुरो यांच्यासोबत उपराष्ट्रपती म्हणून काम केलं होतं. तसंच त्यांनी व्हेनेझुएलाच्या तेल आधारित अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आणि गुप्तचर सेवेची जबाबदारी देखील सांभाळली होती. दरम्यान व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांनी न्यूयॉर्कमधल्या फेडरल न्यायालयात त्यांच्यावरील अनेक आरोपांचं खंडन केलं. तसंच मादुरो यांनी आपल्या अटकेच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर मादुरो यांच्या वकिलांनी या अटकेचं वर्णन लष्करी अपहरण असं केलं असून रात्री उशिरा केलेल्या या कारवाईनं आंतरराष्ट्रीय कायदा आणि योग्य प्रक्रियेच्या संरक्षणाचं उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. व्हेनेझुएलाचे पदच्युत अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या संबंधित स्वित्झर्लंडमधील मालमत्ता गोठवण्याचे आदेश स्वित्झर्लंडनं दिले आहेत. या मालमत्ता अवैध मार्गाने मिळवलेल्या असून या मालमत्तांचा स्थानिक नागरिकांच्या कल्याणासाठी वापर करण्यात येईल असं स्वित्झर्लंड सरकारनं म्हटलं आहे. इराणमध्ये गेल्या 3 वर्षातील सर्वात गंभीर अशांततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणमध्ये गेले 10 दिवस देशव्यापी निदर्शनं सुरू आहेत. सुरक्षा दलांनी प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे तर दुसरीकडे निदर्शनं हिंसाचारात वाढ झाल्यास निदर्शकांच्या बाजूने उभं राहण्याचा इशारा अमेरिकेनं दिला आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मेर्स येत्या 12 आणि 13 जानेवारीला भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान ते अहमदाबाद आणि बंगळुरूला भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. दोन्ही नेते भारत जर्मनी धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंचा आढावा घेतील. दोन्ही देशांच्या भागीदारीला गेल्या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चर्चेत व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान कौशल्य विकास आदी क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आज दिल्लीत अभिजात कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया भाषांच्या उत्कृष्टता केंद्रांनी विकसित केलेल्या 41 साहित्यकृतींचं प्रकाशन होणार आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्थेअंतर्गत विकसित करण्यात आल्या आहेत. त्यासह या कार्यक्रमात 13 पुस्तके आणि 45 भागांच्या सांकेतिक भाषेतील अर्थविवरण मालिकेसह 13 पुस्तकांचं प्रकाशन केलं जाणार आहे. शिक्षण मंत्रालयानं समाज माध्यमांवर दिलेल्या संदेशात अभिजात भाषांच्या अभ्यासाला बळकटी देणं तसंच देशाचा समृद्ध साहित्यिक वारसा जपण्यासाठी असलेल्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचं ते प्रतिबिंब असल्याचं नमूद केलं आहे. तिसरी आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शन येत्या 15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान दुबईच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये होणार आहे. यामध्ये 35 देशातील डॉक्टर संशोधक धोरणकर्ते उद्योग प्रतिनिधी आणि पारंपरिक चिकित्सा पद्धतीचे विद्यार्थी सामील होणार आहेत. आयुष मंत्रालय आणि दुबईच्या भारतीय वाणिज्य दूतावासाअंतर्गत जागतिक आयुर्वेद फाउंडेशनच्या सहकार्यानं सायन्स इंडिया फोरम याचं आयोजन करणार आहे. 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये काल दक्षिण आफ्रिका इथं सुरू असलेल्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतानं यजमान दक्षिण आफ्रिकेचा डकवर्थ लुईस नियमानुसार 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतानं ही मालिका जिंकली आहे. भारताला 174 धावांचं सुधारित लक्ष्य मिळालं होतं. भारतानं 2 गडी गमावून ते पार केलं. माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं 82व्या वर्षी पुण्यात निधन झालं. काही दिवसांपासून ते आजारी होते. भारतीय हवाई दलात सेवा बजावल्यानंतर कलमाडी राजकारणात सक्रिय झाले. ते ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्षही होते. पी व्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. पुणे शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देण्यात कलमाडी यांचा मोलाचा वाटा होता. पुणे फेस्टिव्हल आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनसारख्या उपक्रमांची सुरुवात करून त्यांनी पुण्याला राष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज दिल्लीत पोषण सुरक्षा विषयावरील सीएसआर परिषदेचं उद्घाटन. ईपीएफओच्या वेतन मर्यादेत सुधारणा करण्याबाबत येत्या 4 महिन्यात निर्णय घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून डेल्सी रॉड्रिग्स यांचा शपथविधी. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मेर्स येत्या 12 आणि 13 जानेवारीला भारताच्या दौऱ्यावर आणि माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचं पुण्यात निधन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.